नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1625 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली आहे. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगाने 31 जानेवारीची मुदत 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती. भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अहमदाबाद इथं जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यासह संयुक्त निवेदनात बोलत होते. संरक्षण क्षेत्रातलं औद्योगिक सहकार्य मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी विकास आणि उत्पादनासंबंधित घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई यांची जयंती आज राज्यभरात साजरी होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. देशातल्या शेअर बाजारांमध्ये गेल्या 5 सत्रांमध्ये झालेली घसरण आज थांबली. सेन्सेक्स 302 अंकांनी वधारून 83,878 अंकांवर बंद झाला. निफ्टी 107 अंकांची वाढ नोंदवून 25,790 अंकांवर स्थिरावला. महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना यूपी वॉरियर्सशी होणार आहे. नवी मुंबईत डॉक्टर डी वाय पाटील मैदानावर आज संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.